आता पुढील नोंदीकडे वळूया. नोंदीचं नाव आहे नागरमोथा अर्थात सायप्रियॉल. नागरमोथा हे एकदलिकित क्षुप सायपरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सायपरस स्कॅरिओसस असं आहे. भारतामध्ये मध्य प्रदेशातील वनात ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. पाणथळ जागेत नागरमोथ्याचे झुडूप 2 ते 3 मीटर उंच वाढते. खोड हिरवे, त्रिकोणी, मऊ असे असून पाने वरच्या टोकाला मंडलात येतात. पाने 10 ते 15 सेंटीमीटर लांब आणि 1 सेंटीमीटर रुंद असून त्यांच्या बगलेमध्ये फुलोरे येतात. फुलोऱ्यांमध्ये अनेक लहान फुले असतात. फुलांची रचना एकदलिकित गवताच्या फुलांसारखी असते. फळ एक बीजी असते. नागरमोथ्याच्या मुळांना बाजारात चांगली किंमत मिळते. ही मुळे सुगंधी असून त्यांचा उपयोग अत्तरांमध्ये अरोमा उपचार पद्धतीत आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. नागरमोथ्याच्या खोडापासून तेल मिळवतात. या तेलात सायपरिन हा मुख्य घटक असतो. हे तेल दुखणाऱ्या भागावर लावले तर वेदना कमी होतात. पाने वेदनाशामक आहेत. ही नोंद राजा ढेपे यांनी लिहिली आहे.